कथय कवन कर्म नाम वर्णत सुमत है। कथय कवन कर्म नाम वर्णत सुमत, वर्णत सुमत, वर्णत सुमत, यही कुलते प्रगट हो ताही कुल को नाम पुन द्वादश गुरिंड को
काहे रे बन खो
ತಾಯಿ ಸರ್ವ ನಿವಾಸಿ ಸರ್ವ ನಿವಾಸಿ ಸದಾ ಲೇಪ ತೋಹಿ ಸಂಗ ಸಮಾಯಿ ತೋಹಿ ಸಂಗ ಸಮಾಯಿ ಸಮಾಯಿ ಖೋಜನ ಜಾಯಿ ಸರ್ವ ನಿವಾಸಿ ಸದಾ ಅಲೇಪ ಕಾಹೇ ರೆ ಬನ ಖೋಜನ ಜಾಹಿ ಹೃದಯ ಜಂಗಲ್ ಕ್ಯಾ ಪವ ಹೈ ಫರೀದಾ ಜಂಗಲ್ ಜಂಗಲ್ ಕ್ಯಾ ಪವ ಹೈ ವಣ ಕಂಡಾ ಮೋಡೇ ಕಾಹೇ ರೇ ಬನ ಖೋಜನ ಜಾಹಿ ಫರೀದಾ ಜಂಗಲ್ ಜಂಗಲ್ ಕ್ಯಾ ಪವ ಹೈ ವಣ ಕಂಡಾ ಮೋಡೇ ਵਸੀ ਰੱਬ ਹਿਆਲੀਆ ਜੰਗਲ ਕਿਆ ਟੂਡੇ ਜੰਗਲ ਕਿਆ ਟੂਡੇ ਕਾਹੇ ਰੇ ਬਨ ਖੋਜਨ ਜਾਹੀ ਕਾਹੇ ਰੇ ਬਨ ਖੋਜਨ ಕರೆ ಆಪನಡ ಕರ್ ಹರ ರಂಗೆ ಕೀ ನಾ ಮಾನೆ ಸೋನೆಡ ತನ ಸೋನೆಡ ಬಾಹರ ಕಮಲಿಯೇ ಬಾಹರ ಕ್ಯಾ ಟೂಡೇ ಬಾಹರ ಕ್ಯಾ ಟೂಡೇ ಕ್ಯಾ ಟೂಡೇ ಕಾಹೇ ರೇ ಬನ ಖೋಜನ ಜಾಹಿ ಕಾಹೇ ರೇ ಬನ ಖೋಜನ ಜಾಹಿ
ಸದಾ ಲೇ
अब कैसे बास बसत है, धूप मत जैसे बास बसत है, धूप मत जो बास बसत है, धूप मत बास बसत है। ਸਰਬ ਨਿਵਾਸੀ
ਸਦਾ ਰਹਿਲੇ ਪਾਰ ਸਰਬ ਨਿਵਾਸੀ
ਤਾਜ ਉਠ ਭਾਗੇ ਬਨ ਮੈਂ ਕੀਨ ਨਿਵਾਸਾ ਬਨ ਮੈਂ ਕੀਨ ਨਿਵਾਸਾ ਮਨ ਤੋ ਰਹਾ ਸਦਾ ਕਰ ਹੀ ਮੋ ਮਨ ਤੋ ਰਹਾ ਸਦਾ ਕਰ ਹੀ ਮੋ ਸੋ ਨਹੀਂ ਪਇਓ ਉਦਾਸਾ ਸੋ ਨਹੀਂ ਪਇਓ ਉਦਾਸਾ ਕਹੇ
ਬਨ ਖੋਜਨ ਜਾਈ
ਰੱਬ ਤਿਨਾ ਦੀ ਬੁਕਲੀ ਬਾਹਰ ਕਿਆ ਕਿਆ ਟੁੰਡੇ ਕਿਆ ਟੁੰਡੇ
ਕਾਹੇ ਦੇ ਬਨ ਖੋਜਨ ਜਾਈ
ਕਾਹੇ
ਦੇ ਬਨ ਖੋਜਨ ਜਾਈ
ਸਰਬ ਨਿਵਾਸੀ
ਸਦਾ ਦੇ ਪਾ
ਸਰਬ ਨਿਵਾਸੀ
ਸਦਾ
ਨਿਵਾਸੀ
ਤੋਹੀ
सर्व निवासी सदा ले पा
सर्व निवासी मेरे लाल जीओ मैं तुझ बिन अब न जाना तू जल थल महियल तू जल थल महियल पर पुरलीना तू आपे सर्व समाना सर्व समाना सर्व निवासी सदा अले
बसे निरंतर
तैसे ही हर बसे निरंतर तैसे ही हर बसे निरंतर
तैसे ही
खोजन जाई
सर्व निवासी सदा अले पातो ही संग समाई
बहुप मध्य जो बास बसत है जैसे छाई
दिखायो लोयना इतह उतह काट 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 तू ही मोहना
सर्व निवासी
सदा अले पा सर्व निवासी
ਸਰਬ ਨਿਵਾਸੀ
ਕਟ ਕਟ ਵਾਸੀ ਸਰਬ ਨਿਵਾਸੀ ਕਟ ਕਟ ਵਾਸੀ
ਮਿਟੈ ਨਾ ਭ੍ਰਮ ਕੀ ਕਾਰ